चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना कोविड 19 च्या नियमांचं पालन करण्याचे आदेश। कर्नाटक सरकारनं लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणून साखर कारखान्यांच्या कामकाजाला परवानगी दिली आहे। तसंच जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांचा दौरा केला आणि कारखाना व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांचं सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले। जिल्हा प्रशासनानं साखर कारखान्यांना सशर्त काम करण्याची परवानगी दिली आहे। चामराजनगरचे उपायुक्त MR रवी यांनी कुंठूरच्या जवळ बन्नी अम्मन साखर कारखान्याचा दौरा केला। परिसरामध्ये ऊस उत्पादकांच्या हितार्थ कारखान्याला काम सुरू करण्याची परवानगी दिली होती, ज्यामुळे ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। त्यांनी कारखान्यामध्ये वापरले जाणारे साबण आणि सॅनिटायझरची तपासणी केली आणि निर्देश दिले की कर्मचाऱ्यांची दैनिक तपासणी केली जावी आणि जर आवश्यक असेल तर आरोग्य तपासणीही केली जावी। रवी यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जावं आणि कारखाना परिसराच्या आत सामाजिक अंतर राखणं आवश्यक आहे। साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शारवण यांनी सांगितलं की ते सरकारच्या निर्देशांनुसार काम करत आहेत। रवी यांनी आलंदूर तालुका आणि कागलवाडीमध्ये एम्बेलमध्ये गुळ प्लांटचाही दौरा केला आणि त्यांना उत्पादनादरम्यान स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या।